एक माझी सोन परे लाडकी सोन परे, एक माझी सोन परे लाडकी सोन परे, माझी सोन परे तू ये ग, तुला गोष्ट सांगतो ये ग, काय ते घडलं एका राती कथा हे ऐकून घे ग, ये ग माझी सोन परे लाडकी सोन परे। मौज करण्या एकदा मी गेलो जंगलामध्ये, माझ्या शिमक मैत्री कराया वाघ आला आधी, वाघाशी ते नात जुळलं माकडान पाहिलं, अस्वल आलं नाचत नाचत पुढं उभं राहिलं, सोंड हलवीत हत्ती आला अरुणीला घेऊन, कोलाला गेड्या संगती तसा रूप होऊन, निसर्ग राजा फुलून बहरला असा तो श्रावण योग, माझी सोन परे तू ये ग, तुला गोष्ट सांगतो ये ग, ये ग माझी सोन परे लाडकी सोन परे। बघता हिरव्या राणी आग मोठे लागले, घाबरले जंगलातील प्राणी घटना विपरीत पाहिले, आग म्हणाला मला येऊनी परीला वाचवा तुम्ही, हत्ती अस्वल माकड म्हटले परीला वाचवा तुम्ही, रानामधले पक्षी सारे आले ते धावूनी, अग्नी मधल्या जळत्या परीला याव तुम्ही घेऊनी, याव तुम्ही घेऊनी, अग्नी जा धग धगणाऱ्या ज्वलत परीला जळताना पाहिले, जळता जळता त्याच परीला पळताना पाहिले, शिरलो मी अग्नी त्याच्या रंग वाजविण्याती परी, आश्चर्यानं मला पाहिलं तिचा हात धरत्या परी, फांद्यावर ती तळत्या परीला आलो मी घेऊनी, तिकडे आलो तिकडे आलो आकाशाला भिडल्या, मी पळालो मी पळालो तिकडे बघावं तिकडेही आगच आ